नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐ नमः सहमानाय निर्व्याधिन आव्याधिनीनां पतये नमो नमः ककुभाय निषङ्गिणे सेनानां पतये नमो नमो निषङ्गिण इषुधिमते तस्कराणां पतये नमो नमो वञ्चते परिवञ्चते स्थायूनां पतये नमो नमो निचेरवे परिचरायारण्यानां पतये नमो नमः सृकाविभ्यो जिगागं सद्व्योमुष्णतां पतये नमो नमोऽसि मध्यो नक्तं चरद्य प्रकृन्तानां पतये नमो नम उष्णीषिणे गिरिचराय कुलुञ्चानां पतये नमो नम इषु मध्यो धन्वाविभ्यश्च वो नमो नम आतन्वानेभ्य प्रतिदधानेभ्यश्च वो नमो नम आयच्छद्यो विसृजभ्यश्च वो नमो नमोऽस्यभ्यो विद्यद्भ्यश्च वो नमो नम आसीनेभ्यश्रयानेभ्यश्च वो नमो नम स्वपद्भ्यो जाग्रद्भ्यश्च वो नमो नमस्तिष्ठद्भ्यो धावद्भ्यश्च वो नमो नम सभाभ्यः सभापतिभ्यश्च वो नमो नमो अश्वेभ्यो श्वपतिभ्यश्च वो नमः। नम आव्याधिनीभ्यो विविध्यन्तीभ्यश्च वो नमो नम उगणाभ्यः सृगंहतिभ्यश्च वो नमो नमो वृत्सेभ्यो वृत्सपतिभ्यश्च वो नमो नमो व्रातेभ्यो व्रातपतिभ्यश्च वो नमो नमो गणेभ्यो गणपतिभ्यश्च वो नमो नमो विरूपेभ्यो विश्वरूपेभ्यश्च वो नमो नमो महद्यक्षुल्लकेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथेभ्यश्च वो नमो नमो रथेभ्यो रथपतिभ्यश्च वो नमो नमस्सेनाभ्यस्सेनानिभ्यश्च वो नमो नमः शत्रुभ्यः सङ्ग्रहीतृभ्यश्च वो नमो नमस्तक्षद्भ्यो रथकारेभ्यश्च वो नमो नमः कुलालेभ्यः कर्मारेभ्यश्च वो नमो नमः पुञ्जिष्टेभ्यो निषादेभ्यश्च वो नमो नम इषुकृद्भ्यो दन्वकृद्भ्यश्च वो नमो नमो मृगयुभ्यश्वनिभ्यश्च वो नमो नमश्वभ्यश्वपतिभ्यश्च वो नमः।
परम पूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आज आपल्याला सांगणार आहेत। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरन्दनाथाय नमः। स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळ या खासगी विश्वस्त संस्थेचं खातं जनता सहकारी बँकेच्या टिळक रोड शाखेत प्रथम उघडलं गेलं। स्वामीजींचा त्या शाखेच्या व्यवस्थापकांशी चांगला परिचय होता, त्यामुळे तिथंच खातं उघडावं असा विचार तेव्हा झाला। त्या खात्यात मंडळाच्या नावाने आलेले धनादेश आणि रोख रक्कम जमा करण्यात येत असे। पैसे अंदाजानुसार जमा होत होते। स्वामीजी सत्यसाई निलयमध्ये प्रवचनानंतर अधूनमधून निवेदनं पण करत असत। ध्यान मंदिरासाठी आवश्यक तितक्या देणग्या झाल्या की आपण पैसे घेणं थांबवायचं अशी त्यांची स्पष्ट कल्पना होती। आज सगळ्यात याच तत्वावर आपल्या मंडळाच्या सर्व प्रकल्पांसाठी निधी संकलनाचं काम आपण करत असतो। एक दिवस रत्नागिरीहून सद्भक्त श्रीयुत अप्पासाहेब खेर त्यांच्या जीपमधून पुण्याला हजर झाले। वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळलेली 25,000 रुपयांची रक्कम त्यांनी खांडेकरांच्या केंद्रात स्वामीजींना अर्पण केली. आप्पासाहेबांची कन्या मंगल हिचा स्वामीजींविषयी अपार भाव होता. खांडेकरांचे आप्पासाहेब खेर हे मामा. ही सर्व मंडळी मूळची स्वामी स्वरूपानंदांची अनुग्रहित, परंतु स्वामी माधवनाथांवर त्यांची गुरुवत निष्ठा होती. आप्पासाहेबांनी वचन दिल्यानुसार रोग देणगी स्वामीजींकडे सुपूर्द केली. या देणगीमुळे स्वामीजींवरचं दडपण एकदम हलकं झालं. पुढे कित्येकदा स्वामीजींना स्वामीजी आप्पासाहेबांच्या या देणगीचा गौरवपूर्ण उल्लेख करत असत. खरोखरच 1984 सालात अशा 25,000 रुपयांचं मूल्य फार मोठं होतं आणि एक रकमी अशी देणगी देण्याचं दातृत्व त्यावेळेस फक्त आप्पासाहेब खेरांनीच दाखवलं. स्वामीजींच्या निवेदनाला प्रतिसाद म्हणून येणाऱ्या साधकांनी देणग्यांचा अक्षरशः वर्षाव केला. अगदी 200-300 रुपयांपासून ते 5,000-7,000 रुपयांपर्यंत देणग्या गोळा होत असत. प्रत्येक देणगीदाराला रीतसर पावती दिली जात असे. देणगीदाराचं नाव लिहिताना प्रत्येकाच्या नावा अगोदर श्रीमान राजमान्य राजश्री असं लिहावं हा स्वामीजींचा कटाक्ष होता. एकदा मी पावती लिहित असताना नेहमी लिहितो तसं त्या साधकाचं नाव लिहिलं. स्वामीजींनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आपण प्रत्येक देणगीचा स्वीकार अत्यंत आदरपूर्वक करत असतो. ते आपल्या पावती लिहिण्यातून सुद्धा व्यक्त व्हायला हवं. श्रीमान रा रा असं लिहूनच प्रत्येक पावती झाली पाहिजे. तू आत्ता लिहिलेली पावती रद्द कर, त्याच्यावर काट मार आणि नवीन पावती लिही. त्याच सुमाराला अजून एक प्रसंग घडला. स्वामीजी देणगी स्वरूपात आलेली रोख रक्कम आणि धनादेश त्यांच्याकडे जमा करून घेत असत आणि त्याच्या हिशोबासहित बँकेमध्ये भरण्यासाठी मकरंद किंवा विजय यांच्यापैकी कोणाकडे तरी देत असत. पैशांच्या व्यवहारात ते कमालीची काळजी घेत. असंच एक दिवस त्यांनी सुमारे 40,000 रुपये रोख देणगी स्वरूपात जमा झालेले पैसे विजयला बोलावून त्याच्याकडे दिले. त्याला म्हणाले, तुम्ही मुलं आज ही रक्कम आपल्या मंडळाच्या खात्यामध्ये जमा करा आणि जमा केलीच की मला तसा निरोप दे. तो दिवस सुट्टीचा नव्हता. आम्ही सर्व मुलं आपापल्या कामावर होतो. विजय एकटाच ती रक्कम घेऊन बँकेत गेला. बँकेत भरणा करून त्यांनी स्वामीजींना तसा निरोपही दिला. संध्याकाळच्या गुमास्त्यांच्या केंद्रात त्यांनी विजयला विचारलं, कोणकोण गेला होतात बँकेत पैसे जमा करायला? विजय म्हणाला, आज मी एकटाच गेलो होतो. आज ही सर्व मुलं कामावर गेली होती. मग मीच पटकन स्कूटरवर जाऊन रक्कम भरून आलो. स्वामीजींचा चेहरा एकदम गंभीर झाला. ते म्हणाले, अरे तुम्ही मुलं असं कसं करता? हे पैसे म्हणजे किती मोठी जबाबदारी आहे. आपल्या कामाकडे पाहून मोठ्या विश्वासाने लोक आपल्याला देणगी देत असतात. कित्येक जण मेहनतीने पई पई जमा करून साठवलेल्या पैशातून आपल्याला देणगी देतात. ही काय आपली वैयक्तिक मालमत्ता आहे का? भगवंताच्या कृपेनं काही गोंधळ गडबड न होता तू एकटा जाऊन आलास. पण तुम्ही सर्वजण लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा आपल्या मंडळाची रक्कम भरायची असेल तेव्हा तुम्ही कुणीच एकट्याने जायचं नाही. दोघं तिघं मिळून जाणंच सुरक्षित आहे. स्वामीजी लोकांनी दिलेल्या देणग्यांच्या बाबतीत किती दक्ष होते आणि त्यांच्यात ही विश्वस्त वृत्ती किती सखोल होती याची आम्हाला तेव्हा विशेष कल्पना नसल्यामुळे त्यांचं हे सांगणं ऐकून आम्ही एकदम अंतर्मुख झालो. लोकांनी आपल्यावर दाखवलेला विश्वास आपण काचेच्या नाजूक भांड्याप्रमाणे जपावा ही त्यांची भूमिका आम्हा सर्वांना सुसंस्कारित करून गेली. आता त्याचाच परिपाक म्हणून आजही स्वामी मकरंदनाथ सर्व विश्वस्तांना आणि कामात सहभागी असलेल्या साधकांना या कार्यसंस्कृतीचा अंगीकार करायला भाग पाडत असतात. स्वामीजींनी संकल्प केल्यापासून हा हा म्हणता अनेक घटना घडल्या. जागा निश्चित झाली, व्यवहार निश्चित झाला, मंडळ स्थापन झालं, बहुतेक रक्कम देणी स्वरूपात जमा सुद्धा झाली. आता वाट होती ती वास्तू मंडळाच्या ताब्यात केव्हा येते याची. परंतु स्वामीजींच्या मनात भविष्यकाळाच्या दृष्टीने अजूनही काही पावलं उचलण्याबद्दल मंथन सुरू होतं. एका सायंकाळच्या केंद्रात ते म्हणाले, आपल्यावर साधकांनी जो विश्वास दाखवला तो खरोखरीच आश्चर्य वाटावा असा आहे. लोक तुमचं कौतुक करू शकतात, तुमच्या उत्सवाला गर्दी करू शकतात, तुमच्या कार्यासाठी आशीर्वादही देतात, पण असं म्हणून ते थोडेसे थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्याची रेषा उमटली. मग म्हणाले, पण खिशातून पैसा काढून द्या असं म्हटलं तर मात्र त्याला मंडळी तयार नसतात. हजार कारणं सांगून मदत करायचं ते टाळतात. स्वामीजींनी स्वरूपानंद, ज्ञानोबा यांच्या तजवीरींवर नजर फिरवली आणि पुढे म्हणाले, आपण मात्र भाग्यवान आहोत. या सर्वांच्या कृपेमुळे आपल्या इथे येणाऱ्या साधकांनी अगदी भरभरून आपल्याला देणग्या दिल्या. आता आपलं एक सुसज्ज ध्यान मंदिर थोड्याच दिवसात होईल असं म्हणून स्वामीजी थोडे विचारमग्न झाले आणि म्हणाले, मला वाटतं आपल्या ध्यान मंदिरासमोरचा फ्लॅट आपल्यापैकी कोणा साधकाकडे असावा. बहुतेकांच्या मनात हे ऐकून एक प्रश्नचिन्ह उभं राहिलं, का बरं असं स्वामीजी म्हणत असावेत. पुढे स्वामीजी म्हणाले, समोरचा फ्लॅट कोण घेईल काही सांगता येत नाही, ती व्यक्ती आपल्या ध्यान केंद्रात येईल का नाही हेही सांगता येत नाही. आपण ध्यान धारणा करणार आणि यांनी रेडिओ टीव्ही लावला की आली का पंचायत, आणि ते तसलं खाणं पिणं. मग विनोदानी म्हणाले, स्वामीजींचा विनोद सुद्धा खूप नर्मविनोद असे बरं का. मग विनोदाने म्हणाले, आमच्या सारस्वतांपैकी कोणी आलं तर बघायलाच नको. नेमकं आपल्या प्रार्थनेच्या वेळी यांचे खमंगवास दरवळायला लागायचे. सर्वजण हसायला लागले. स्वामीजींना निश्चितच याबद्दल काळजी वाटत होती. वस्तुत त्या इमारतीतील सर्वच घर साधकांनी घ्यावी असं त्यांना वाटत असावं. भविष्यकाळात कार्य उभारणीसाठी अशी योजना त्यांना आवश्यक वाटत होती. किती सुयोग्य दृष्टिकोन होता हा. आज आपण पाहत आहोत स्वामी मकरंदनाथांनी जेव्हा गणेशपुरम या इमारतीत ध्यान मंदिर निर्माण करण्याचं ठरवलं तेव्हा मंडळाव्यतिरिक्त सर्व बिराडकरू आपल्या केंद्रात येणारे साधक असावेत अशी योजना त्यांनी अंमलात आणली. स्वामीजींना स्पष्टपणे दिसत होतं की संपूर्ण इमारत नाही तरी तो मजला तरी आपल्याकडे असावा. त्याशिवाय ध्यान मंदिराचा हेतू निर्वेधपणे साध्य होणार नाही. पण आता असा फ्लॅट घेऊ शकणारे कोण साधक असतील. स्वामीजींना त्यांचाच अनुग्रहित शिष्य या कामासाठी मिळाला. त्याचं नाव डॉ आत्माराम वासुदेव प्रभू. इतक्या आध्यात्मिक नावाची ही व्यक्ती कोण होती. त्याचा स्वामीजींशी काय ऋणानुबंध होता आणि त्याच्या करवी तो फ्लॅट कशा रीतीनं मंडळाशी संलग्न झाला हे सर्व आपण पुढच्या वेळेस पाहू. या निमित्तानं मला डॉक्टर प्रभूंची खूप आठवण आली. आज ते आपल्यात नाहीत तथापि त्यांच्या स्मृती मात्र चिरंतन आहेत.
दीपक ये अभंग कौन वे आहे। श्री सद्गुरुनाथाय नमः। प्रेम भाव अंतरात श्रद्धेचे कवचवरी जीवन पथ अनुसरिता तमनी बीड जाय दुरी प्रेम भाव अंतरात काय उणे आम्हासी अंकुरली निज भक्ती अंकुरली गुरु भक्ती प्रीतीच्या वाटेवर गिवसित ये निज शांती एक ध्येय एक लक्ष भाव अढळ अंतरी जीवन पथ अनुसरिता तमनी बीड जाय दुरी प्रेम भाव अंतरात तत्वमसी गुरुवाक्ये आत्मस्थिती लक्षियली सोहमचा मंत्र जपत उन्मनीत अनुभविली प्रभुमयता नित्य होत नेत मोक्ष मंदिरी जीवन पथ अनुसरिता तमनी बीड जाय दुरी प्रेम भाव अंतरात शुद्ध सत्व जीवन हे प्रभु काजी वेचियले अर्पित मन प्राणासह जीवन क्रम सहजतले अथक चालणे पुढे हीच एक आसौरी जीवन पथ अनुसरिता तमनी बीड जाय दुरी प्रेम भाव अंतरात कोणाशी सांगुवता धन्य जगी अवतरले उपकारा नाही मिती प्रेम सुखे नितरमले मकरंदा काय उणे मकरंदा काय उणे गुरु दिसे चराचरी जीवन पथ अनुसरिता तमनी बीड जाय दुरी प्रेम भाव अंतरात श्रद्धेचे कवचवरी जीवन पथ अनुसरिता तमनी बीड जाय दुरी प्रेम भाव अंतरात।
मोकळ्या आणि पहाडी आवाजात म्हटलं मस्त। झोप लागली की स्वप्ने पडतात, त्यात खूप विसंगती, कधीही न विचार केलेले असे दृश्य, कधी चांगले कधी नको वाटणारे असे असते, कधी कधी नको ती झोप नको ते स्वप्न असे होते। तर हे नको असणारे किंवा हवे असणारे सबकॉन्शियस माइंड मधील संस्कार कसे पुसले जातील, त्यासाठी ध्यान नाम याशिवाय कोणती प्रक्रिया आहे का, कृपया मार्गदर्शन मिळावे। ध्यान आणि नाम याच्याशिवाय कोणत्याही प्रक्रियेच्या भांगडीत आपण कृपा करून पडायला नको असं मी तुम्हाला सांगेन। नामस्मरण आणि ध्यान ही सबकॉन्शियस मनामध्ये खोलवर गेलेल्या गोष्टी काढण्यासाठी नाहीयेत। सबकॉन्शियस अशा मनामध्ये, प्रसुप्त अशा मनामध्ये गेलेल्या गोष्टी काढणं हा उद्देश देखील ठेवू नका असं मी तुम्हाला सांगेन। त्याची जरुरी नाहीये, त्या आपण तिथं लोटलेल्या नाहीयेत। त्याच्याऐवजी नवीन गोष्टी सबकॉन्शियस मनामध्ये कशा रीतीने, एकतर सबकॉन्शियस अशा मनामध्ये गोष्टी किंवा घटना शिरतात हेच महत्वाचं आहे। त्यामुळं आपण आता जी काही कर्म करतो, विचार करतो, तर ते असे खोल विचार सबकॉन्शियस मनामध्ये जावेत की जे साधनेविषयी असतील, विषयाविषयी, विकाराविषयी, कोणत्या तरी अप्रस्तुत अशा घटनांविषयी असे नसावेतच। आत्ताच्या जीवनाची काळजी घेऊ असं मी साधक म्हणून तुम्हाला सांगेन। त्याच्याकरता नाम आणि ध्यान ही खूप चांगली गोष्ट आहे। या गूढ गोष्टींच्या सबकॉन्शियस मनामधलं काही काढण्यासाठी म्हणून कुठल्या तरी गोष्टीचा, कोणी हिप्नोटिझमचा वापर करतात, कोणी सेल्फ हिप्नोटिझमचा वापर करतात, तुमच्या मनामध्ये खोल दडलेल्या गोष्टी काढून टाकण्यासाठी म्हणून वापर करतात, म्हणजे तशा प्रकारच्या ट्रीटमेंट मिळतात। पण शक्यतो मनाच्या खोल कप्प्याला दुसऱ्या कोणाला हात घालू देऊ नका। तशा प्रकारच्या सूचना देऊन त्यांनी तिथं काही गडबड करण्याचं स्वातंत्र्य त्याला देऊ नका, या गोष्टीमध्ये पडूच नका असं मी तुम्हाला सांगेन। तसं स्वसंमोहन सेल्फ हिप्नोटिझम ही देखील एक गोष्ट आहे। तरी देखील आपल्या अंतर्मनामध्ये नक्की काय आहे हे आपल्यालाच माहीत नसतं, ही त्याची अडचण आहे। त्यामुळं अंदाजाने काहीतरी करायला जाणं हे तसं जर पाहायचं झालं तर अयोग्य देखील आहे। आता उरला विषय तो म्हणजे झोप आणि स्वप्न या संबंधीचा विषय। नको ती झोप आणि नको ती स्वप्न, म्हणजे ती झोप ही नको आणि ते स्वप्नही नको, इतकं कधी कधी स्वप्नाला माणूस कंटाळतो, नक्कीच कंटाळत असणार, त्याचा त्रासही होत असणार. स्वप्न पडतात, स्वप्न पडणं हे इतकं अस्वाभाविक समजू नका. तुम्ही झोपेत गेलात, तुमच्या बाह्य संज्ञा बंद झाल्या, तरी तुमचं मन बंद होत नाही. तुम्ही 7 तास जर झोप घेत असाल तर 2.5 तास किंवा 3 तास तुमचं मन बरंच बंद असतं मधल्या 2.5 ते 3 तासामध्ये. तेही 1 ते 1.25 तासामध्ये अतिशय बंद असतं. पण या स्थितीपर्यंत पोचताना काही अस्पष्ट विचार चालू असतात, ज्याची आपल्याला जाणीव नसते. कधी कधी झोप जर चांगली लागली नाही तर त्याची जाणीव व्हायला सुरुवात होते, तेव्हा स्वैर विचार असल्यामुळं तशा प्रकारची दृश्य दिसतात. पण अशा प्रकारची दृश्य दिसणं किंवा स्वप्न पडणं हे अस्वाभाविक नाही. आहार तज्ज्ञ जे असतील ते अशा वेळेला सांगतील की तुम्ही रात्री पोट जरा रिकाम ठेवा, कमीत कमी स्वप्न पडतील. स्वप्नच पडणार नाहीत असं कोणी सांगत नाही. परमार्थी व्यक्ती गोंदवलेकर महाराजांसारखे संत असं सांगतील की नाम घेत घेत तुम्ही झोपेमध्ये लीन व्हा, राम कृपा करतोय वगैरे, अशा प्रकारचा तरी भाव निर्माण होईल. किंवा अशी नको असलेली स्वप्न पडणारच नाहीत, तरी देखील दिवस कसा गेलेला आहे, त्याचे कोणते ठसे आपल्यावर उठलेले आहेत, व्यग्रता किती आलेली आहे, एखाद्या दिवशी काही मनासारखं झालेलं नसतं, त्याचा त्या दिवशी देखील आणि पुढे 2-5 दिवस देखील परिणाम टिकून राहतो, इतकं खोल तुम्ही दुखावलेले असता घडलेल्या घटनांमुळे. अशा वेळेला झोपेमध्ये आत शिरत असताना जे मन जाग असतं आणि झोपी जात असतं ते तुम्हाला स्वप्न दाखवतं. स्वप्नांवर विश्वास ठेवू नका. स्वप्नामध्ये काही संदेश आला वगैरे अशाही भानगडीत पडू नका. स्वप्नाचे अर्थ लावू नका. काळं मांजर दिसलं म्हणजे आता काय घडणार, घुबड दिसलं तर काय होणार, काहीही होत नाही. आपल्या मनाच्या कल्पना असतात. तुम्ही ज्या समाजात असतात त्या समाजामध्ये काही संस्कार रूढ झालेले असतात, शुभ अशुभ कल्पनांचे देखील. हेच तुम्ही जर दुसऱ्या देशात वगैरे जन्माला आला, वेगळ्या संस्कृतीत जन्माला आला, तर या गोष्टीचं तुम्हाला काही वाटणार नाही, कारण त्या देशात तशा प्रकारचे संस्कारच नसतात. त्यामुळे कितीही मांजरं पहा असं तिथं त्यांना काही वाटणार नाही. म्हणून स्वप्नांबद्दल फार विचार करू नका असं मी तुम्हाला सांगेन. त्याच्याऐवजी आपली जर झोप डिस्टर्ब असेल जरा तर वैद्यांना भेटा. काहीतरी जर चुकत असेल तर त्या तऱ्हेने विचारून घ्या. आहार विहारात जरा बदल करा. एखाद्याला औषधाचं सहाय्य म्हणजे झोपेच्या गोळ्या नाही, वैद्यांना वगैरे सांगून ते जसं म्हणतील तसं जर फारच प्रॉब्लेम असेल तर इतपत तुम्ही करू शकता. आणि झोपेची क्वालिटी सुधारण्यासाठी म्हणून आपण काहीतरी करू. पण नाम आणि ध्यान या व्यतिरिक्त स्वप्नाकरता, झोपेकरता, अनकॉन्शियस मनामध्ये काही गेले ते काढण्याकरता वेळ आणि श्रम खर्च करू नका. तो नाम आणि ध्यानातच खर्च करा, कारण अशा गोष्टींनी काही होणार नाही, काही लाभ नाही. काढलं सबकॉन्शियस माइंड मधून काही, किती साठा आहे कोण जाणे, त्याच्यातलं तुम्ही काय काढणार कोण जाणे, तुम्हाला माहीतच नाहीये. एवढं तिथं जाऊन बसलेलं असतं आणि रोज जाऊन बसत असतं. असं असल्यामुळं या भानगडीत आपण पडायला नको. काही सत्संगामध्ये उल्लेख आहे की आपण काही गोष्टी करायचा, आपण म्हणजे मी बर का, त्या स्वामी माधवनाथांना आधीच कळायचा. उदाहरणार्थ मित्राबरोबर सिनेमाला जाण्यासाठी 3 थिएटर्स फिरून सिनेमा पाहिला मी, किंवा रजनीशांची पुस्तके आपल्याला एका भगिनींनी दिली, ती शक्यतो वाचू नयेत असे त्यांनी सुचविले. याबद्दल मी प्रथम सांगतो. मी बारामतीहून बदली वडिलांची झाल्यामुळे आम्ही पुण्याला आलो आणि माझा एक बारामतीतला वर्गमित्र, मी पुण्याला आलो म्हणून जो आमच्या घरी खूप येत असे, मी फलटणला त्याच्या घरी जात असे, तो घरी आला, आमचं जेवण वगैरे झालं आणि म्हणाला की आपण सिनेमाला जायचं का. तर तेव्हा वाजले ते अगदीच 8:45 वाजत आलेले होते. जाऊ म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि आम्ही आमच्या जवळच पत्र्यामावरती पश्चिम मी राहत होतो, विजय टॉकीज म्हणून आहे, तेव्हा भानुविलास चालू होतं, भानुविलासमध्ये गेलो, तिकीट संपलेली, तो इरेला पेटलेला होता. आम्ही विजय टॉकीज मध्ये गेलो, तिथं तिकीट संपलेली होती, रिक्षा केली आणि डेक्कन वर गेलो आणि तिथं एक सिनेमा अर्धा तास उशीर झालेला होता पण आत जाऊन बसलो आणि पाहिला. स्वामीजींकडे मी नुकताच जायला सुरुवात झालेली होती आणि दुकानात सकाळी त्यांच्या तिथं जाऊन बसलेला असताना स्वामीजी असं म्हणाले की आपण एखाद्या गोष्टीसाठी किती जीव टाकावा, किती धडपड करावी, अगदी धाव धाव करून 3-3 थिएटर शोधून सिनेमा पाहणं काही बरोबर नाही. खरंच ते असं कसं काय म्हणाले कोण जाणे, पण ते म्हणाले खरे. असं तेव्हा झालेलं होतं. आणि आपल्याकडे एक भगिनी यायच्या, त्यांचं नाव होतं सुषमा वाटवे. तर त्यांनी मला त्यांच्या नागनाथ पारापाशी असलेल्या घरी बोलवून, तुम्ही आता इथून पुढे प्रवचन करणार आहात, तुमचं वाचन सुधारलं पाहिजे असं म्हणून त्यांनी त्यांच्याजवळची बरीच पुस्तकं मला दाखवली आणि त्याच्यातली रजनीशांची पुस्तकं त्यांनी मला काढून दिली, भगवद्गीतेवरची त्यांची प्रवचन असणारी रजनीशांची मराठीतली पुस्तकं, जवळपास 7-8 पुस्तकं मला दिली, ही वाच म्हणाल्या. एक अप्रोच कळतो, कोण कशा रीतीने सांगतं हे अप्रोच आपल्याला कळतं, आपण हरकत नाही अशा प्रकारचं वाचन करायला. मी त्यांना म्हटलं की मी हे काही कधी वाचलेलं नाही, मी आचार्य, लोकमान्य, विनोबा अशा प्रकारचं वाचून आणि स्वामीजींचं जे ऐकलेलं आहे त्या याच्यावर मी बोलत असतो. नाही म्हणाल्या, हा एक चांगला अप्रोच आहे रजनीशांचा की जो समजणं गरजेचं आहे, मग तुम्ही वापरा किंवा न वापरा. मी ती पुस्तकं घेऊन घरी आलो. त्या काळात दर 15 दिवसांनी मंगळवारी स्वामीजी मला आणि मधुराताईंना त्यांच्या घरी बोलवत असत, भेटी करता मी जात असे त्यांच्या. मी स्वामीजींच्या तिथं बसलो, डोकं ठेवलं नेहमीप्रमाणे स्वामीजींनी जवळ घेतलं अगदी, आणि स्वामीजी आम्ही तिथं बसल्यावर एकदम बोलायला लागले की आपलं सगळं आयुष्य त्यांनी खराब केलं. मला कोणाबद्दल बोलतायत तेच समजेना. नेमक्या ठिकाणी ते बरोबर वेगळं सांगतात. ज्या ठिकाणी साधकोपयोगी असायला पाहिजे त्या ठिकाणी फिरून गोष्ट सांगतात. शेवटी डायबिटीस झाला आणि गेला असं म्हणाले. तर मला समजेना कोण, तर मी स्वामीजींना म्हटलं की स्वामीजी आपण कोणाबद्दल बोलताय, तर ते म्हणाले तो रजनीश असं म्हणाले. स्वामीजी अशा भाषेत कधी बोलत नसत, पण माझ्या मनातून त्यांच्याविषयीचं कदाचित निर्माण झालं जर असेल आकर्षण, तर ते काढून टाकण्यासाठी ते अशा भाषेत कदाचित बोलत असावे. म्हणाले की इथं आनंतराव जोपर्यंत होते तोपर्यंत त्याची हिंमत नव्हती. आनंतरावांनी त्यांच्या विरुद्ध चांगलीच आघाडी उभारलेली होती. तर मी त्यांना म्हटलं की सुषमाताईंनी मला आग्रह करून रजनीशांची गीतेवरच्या प्रवचनांची पुस्तकं दिली, ती मी वाचतोय असं त्यांनी तुम्हाला सांगितलं आणि म्हणून तुम्ही बोलताय का? मी त्यांच्याकडे मागितली नाहीत, काय प्रसंग झाला तो त्यांना सांगितला. मग ते जरा समाधानी झाले. म्हणजे जे इथं म्हटलेले आहेत दोन प्रसंग त्याबद्दल मी सांगितलं. कोण तुमच्या करता केव्हा कसा ट्रॅप लावेल सांगता येत नाही. कारण मला पुस्तकं देऊन मकरंद देऊन पुस्तकं घेऊन गेला असं कदाचित त्यांनी सांगितलं त्यांना. आता याच्यावर आधारित त्यांनी सद्गुरूंना आपला प्रत्येक शिष्य काय चांगले वाईट करतो हे कळत असतेच ना. कंसात आहे अर्थातच तो सद्गुरूंना किती समर्पित आहे यावर ते अवलंबून असावे असे मला वाटते. एखादा शिष्य वाईट वागत असेल तर त्यांना क्लेशही होत असतील असं त्यांनी एक विधान म्हणून केलेलं आहे. प्रश्न, सद्गुरु शिष्याच्या सुख दुःख बरी वाईट कर्मे ह्याचा किती खोलीपर्यंत विचार करतात, म्हणजे ते अंतरंगातून त्यात किती इन्व्हॉल्व होतात. सद्गुरूंना शिष्य पूर्णच कळतो, पण शिष्याला सद्गुरूंचे अंतरंग कळत नाही म्हणून विचारतो आहे. त्यांचे प्रेम दया क्षमा हे मात्र निश्चित कळते. जे शिष्याला सद्गुरूंचं प्रेम क्षमा दया हे कळतं, पण त्याच्या पलीकडे जाऊन शिष्याबद्दल सद्गुरूंना काय कळतं ते कळत नाहीये. म्हणून त्यांना नक्की काय कळतं असं विचारलेलं आहे. सद्गुरु हा दिलासा आहे. सद्गुरु हा तुमच्या करता असणारा एक दीपस्तंभ आहे. सद्गुरु तुमच्या करता तुमचा आंतरिक आदर्श आहे. तो जसा बाहेर आहे तसा तुमच्या आत देखील आहे. बाहेर एक सद्गुरू आहेत आणि आत देखील एक सद्गुरू आहेत. त्या आतल्या सद्गुरूंमुळेच तुम्ही बाहेरच्या सद्गुरूंकडे गेलात ही खरं तर वस्तुस्थिती आहे. सद्गुरूंच्या भेटीपूर्वी देखील ते तुमच्या आत असतात. तुमच्या आत असणारं चैतन्य शुद्ध तर शुद्धतम चैतन्य हे खरं म्हणजे सद्गुरूंचं स्वरूप आहे. आणि ते चैतन्यच तुम्हाला तुमच्या जीवनाकरता म्हणून दिशादर्शक असतं. आपल्या आतलं जे चैतन्य असतं त्या चैतन्यामुळं आपण कितीतरी चांगल्या गोष्टींकडे प्रवृत्त होतो. तेही सद्गुरूच असतात, परमात्माच असतो, आणि तिथून ते चैतन्यच आपल्याला मार्गदर्शन करत असतं. पण बाहेर जेव्हा कोणाला सद्गुरू भेटतात, आत असणारा परमात्मा किंवा परमात्म्याच्या संदर्भातली संवेदना आत असणारी ही अतिशय अस्पष्ट असते. त्याच्यावर पुटं असतात, लेप असतात, विकारांचे, विषयांचे, प्रकृतीची आवरणं असतात. त्यामुळं जवळपास दबलेला निखारा असं त्याचं स्वरूप असतं. त्याला फुंकर घालण्याचं काम बाहेरून सद्गुरू नावाची व्यक्ती करते. तुमच्या आतच स्फुल्लिंग असतं. आज जर काही नसेल तर कोण चेतवू शकेल? बाहेरून फुंकणीचं ते काम नाहीये, पण आत तो असतो. एक स्फुल्लिंग असतो, त्याच्यावर बरीच राख साठलेली असते. फुंकर घालण्याचं काम मात्र ग्रंथ करू शकत नाहीत. ते जितकं सद्गुरू करतात तितकं कोणीच करू शकत नाही. फुंकर घालण्याचं काम बाहेरून एक व्यक्ती करते. ती व्यक्ती तुमचे सद्गुरू असतात. ते तुम्हाला सांगतात की तुझं स्वरूप शुद्ध बुद्ध मुक्त असं आहे. तू देहाचा नाहीस, इंद्रियांचा नाहीस, बुद्धीचा नाहीस, त्यांच्यापेक्षा तू वेगळा आहेस. तू आनंद स्वरूप आहेस. खरं म्हणजे आपलंच ज्ञान असतं, पण आपल्याला त्या ज्ञानाबद्दल ते स्पष्टतेने सांगतात. ते जे स्पष्टतेने सांगतात ते केवळ देह म्हणून सांगत नाहीत, ते तसे होऊन ते तुम्हाला सांगतात. तेही त्यांच्या आतून चैतन्यातून तुम्हाला सांगतात. असं असल्यामुळं तुमच्या चैतन्याला चैतन्यातून झालेला उपदेश फार खोलवर ठसतो. एखादा बाण जसा लक्षामध्ये घुसावा, तसं सद्गुरु वचन श्रद्धायुक्त अंतःकरणाने त्यांच्याकडे गेलेल्या शिष्याच्या मनात, बुद्धीत, अंतःकरणात अतिशय खोलवर सद्गुरूंचा उपदेश जाऊन पोचतो. इतका की तो तिथून काढताच येत नाही. आणि तिथून तो कार्यरत असतो. तो आतूनही सांगत असतो की तू देह मन बुद्धी नाहीस, तू सच्चिदानंद आहेस. आणि बाहेर एक व्यक्ती देखील काम करत असते की जी व्यक्ती तुम्हाला सर्वस्व असते. तो तुमचा आदर्श असतो बाहेर असलेला, आतल्या आदर्शाकरता, आतल्या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी. म्हणून सद्गुरू दोन पातळींवर काम करतात. एक म्हणजे आता तुम्ही इथं बसलेले आहात आणि ऐकताय, त्या पातळीवरून ते काम करतात. आणि मग तुम्ही रस्त्यांनी जात आहात, एखादं वेडवाकडं दृश्य आहे, तर आतून ते तुम्हाला सांगतात की तू या भानगडीत पडू नकोस, चल पुढं. आता तुम्ही या कोड्यात पडू नका की मी ते करत होतो ते सद्गुरूंना, म्हणजे व्यक्ती असलेल्या सद्गुरूंना समजलं का? या कोड्यात तुम्ही पडू नका, कारण ती कृती तुमच्या आत असणाऱ्या सद्गुरूंनी केलेली आहे. ते बाहेर असतात तसे तुमच्या आत जातात. सद्गुरू असती हृदयात, सत्शिष्या ते जागवित. सत्शिष्याला ते कायम जागवत राहतात. मी माझ्या कन्फर्मेशनची पार्टी देत होतो. वेटरनी सर्वांप्रमाणेच माझ्याही समोर ग्लास आणून ठेवला. मी त्याला म्हटलं की मला नको, तू ते घेऊन जा. तो घेऊन जायला लागला. त्याच्यातच आमच्या ऑफिसमधले लोक म्हणाले, नाही नाही, तुझ्या कन्फर्मेशनची पार्टी आहे, तू सुरुवात करायची. तुला जर, मी म्हटलं मी हे कधी घेतले नाही. अरे प्रत्येक जण कधीतरी प्रथम घेतोच. तेव्हा माझ्या आत असणारे सद्गुरु त्यांची मला प्रचितीनी आठवण झाली. ते पाहतायत ना, त्यांच्या समक्ष आपण करतोय. अशा घोटाळ्यात नको पडायला की त्यांना मी दिसत होतो का तिथं बसलेला? मला स्वामीजीच दिसायला लागले. हे नाही, एक जण म्हणत होता अरे एक घोट घे आणि संपो गोष्ट, कशाला जास्त कशाला भानगडीत पडतो. मी एकही घोट नाही घेऊ शकत. म्हणून सद्गुरू हे दोन्ही बाजूनी काम करत असतात. एक तुमच्या आत असतात आणि तिथून जेव्हा ते तुमच्या समोर नसतात तेव्हा ते आतूनच तुमच्या बरोबर असतात आणि ते तुम्हाला मार्गदर्शन करत असतात, ते तुम्हाला बरं वाईट सांगत असतात. त्याचा विचार करणं न करणं हे तुमच्यावर अवलंबून आहे. त्यावेळेला असं काही नसतं असं म्हणून तुम्ही त्या आतल्या सद्गुरूंना बाजूला सारलं आणि ती गोष्ट केली तर ते काहीच करू शकत नाहीत. पण तुमच्यावर मात्र, तुमच्या मनावर, बुद्धीवर, चित्तावर मात्र एक परिणाम होतो तुम्ही केलेल्या कृतीचा. आणि मी हे करणार नाही याचाही तुमच्या आत परिणाम होतो. तुम्हाला त्यामुळेच टणकपणा येतो. तुमचं व्यक्तिमत्व जर टणक कशाने होणार असेल तर निग्रहामुळे होतं. आणि हे आत असणारं तुमचं स्थित्यंतर मात्र बाहेरच्या सद्गुरूंना कळतं. हे मी तुम्हाला निश्चित सांगतो. ते त्यांना कळतं. तुमच्या अवतीभोवतीची हवाच बदलते. तुमच्या निश्चयाचं तेज तुमच्या डोळ्यात दिसतं. तुमचा भाव जो असतो तो तुमच्या डोळ्यात दिसतो. त्यांच्याविषयीचं प्रेम तुमच्या डोळ्यात दिसतं. त्यांच्याविषयीचा विश्वास तुमच्या डोळ्यात दिसतो. त्यांच्याशी बोलताना व्यक्त होतो. स्वामीजी म्हणत असत की हॅलो सद्गुरू, हाऊ आर यू, असं म्हणणारा जो शिष्य आहे त्याच्या आत किती सद्गुरू आहेत हे सद्गुरूंना कळतं ना. मी काय म्हणतोय ते तुम्हाला समजतं का? असं जो सद्गुरूंना म्हणतो तर त्याच्या आत किती सद्गुरू आहेत हे सद्गुरूंना कळतं ना. म्हणून तुमच्या बोलण्यावरून ते कळतं, तुमच्या चालण्यावरून कळतं, तुमच्या नजरेवरून कळतं, तुमच्या भावावरून कळतं, तुमच्या नमस्कारावरून कळतं. खूप भावपूर्ण नमस्कार कोणीही करू शकेल असं वाटतं तुम्हाला? जो इतरांनाही कळतो सद्गुरूंना तर कळतोच कळतो. यावरून सद्गुरूंना शिष्य आपला कुठं आहे याचा अंदाज येतो. मात्र यांनी जसं म्हटलंय तसं दुसरी गोष्ट जी आहे ना की रजनीशांची पुस्तकं वगैरे ते मलाही माहिती आहे. पण हे तीन थिएटर पाहतात, फिरतात आणि शेवटी धडपडत सिनेमा पाहतातच, हे ते कसं बोलले हे मला आजपर्यंत उलगडलेलं कोड आहे, न उलगडलेलं कोड आहे. असं मात्र घडून जातं, असं होणं शक्य आहे. आपल्या इथं एक येणारा साधक, तो आणि त्याची बायको दोघं परवा माझ्याकडं रविवारी आपल्या केंद्राला सुट्टी होती. याचं कारण 2-3 वाजेपर्यंत तिथे एक कार्यकर्त्यांची मीटिंग होती, त्यामुळे मग संध्याकाळचं केंद्र नव्हतं. ते केंद्रात म्हणून गेले पण केंद्र बंद, त्यामुळे मग परत जाताना त्याने मला फोन केला की त्याची मुलगी परगावी आहे, परप्रांतात आहे आणि नुकतीच गेलेली आहे. आणि आठवणीने खूप फोन केला की ती रडतच असते, मला इथं करमत नाहीये, तर तुम्ही तिला फोन कराल का? मी म्हणलं तू घरी तर ये, माझा मित्र होता तो आला, आम्ही बोललो. मी म्हटलं लगेच तर मी काही करणार नाही, तुम्हाला तिचा नंबर दे, मी 4-5 दिवसांनी कधीतरी करीन. कारण मग मुलांना असंही आवडत नाही की ते आपल्या भावना आईवडिलांपाशी व्यक्त करत असतात, पण आई वडील आता हेच सांगायला लागले की ही डिस्टर्ब आहे, होमसिक झाली आहे, अशा वेळेला मुलं नाही नाही मी तेवढी नव्हते असंही म्हणू शकतात, कारण मोठी झालेली असतात. म्हणून म्हटलं मी लगेच मी संदर्भ देणार नाही की तुम्ही येऊन सांगितलं वगैरे, त्याच्याऐवजी तू सांग की स्वामी तुझी चौकशी करत होते केंद्रात, म्हटले मी तिच्याशी बोलीन, नंबर तिचा द्या, देऊन ठेव माझ्यापाशी, म्हणून मी नंबर दिला, एवढंच सांग. बाकी असं सांगू नको की तू खूप डिस्टर्ब झालीस म्हणून आम्ही स्वामींकडे गेलो वगैरे. ते घरी गेले एवढं बोलणं झाल्यावर. आणि घरी ते गेल्यावर अर्ध्या तासात त्याचा मेसेज आला की तिच्याशी मी बोललो, ती म्हणाली की आज अर्धा पाऊण तासापूर्वीपासून मला एकदम शांत शांत वाटतंय, माझी मला आता काळजी वाटत नाही, ती अतिशय स्टेबल आहे, ती खूप शांत झाली आहे. तिला मी सांगितलं की स्वामींनी तुझी चौकशी केली, तुझा नंबर मागितला, मी दिलाय, ते कधीतरी फोन करतील. तर ती म्हणाली तरीच मला तेव्हापासूनच अगदी बरं वाटतंय, आता हे कोणी केलं? अगदी त्याच वेळेला तिला तिथं आराम कसा पडला हे स्वामीजींनी केलं, हे व्यक्ती म्हणून कोणीच केलं नाही, तिच्या आत असणाऱ्या सद्गुरूंनी हे केलं असं मला तुम्हाला सांगायचंय. ते जसे बाहेर असतात तसे आत असतात. मग स्वामीजी गेले का तिथं स्वामींनी फोन? स्वामींनी तर काहीच नाही केलं. आणि मग त्याच्यानंतर परत त्याचा 2 दिवसांनी मेसेज आला की आता आम्हाला तिची काळजीच वाटत नाहीये, ती एकदम आनंदात आहे आणि हा चमत्कार तुम्हीच केला. याच्यात आता मी काय केलं? मी काहीच केलं नाही, तरी देखील हे घडलं. म्हणून जो श्रद्धायुक्त अंतःकरणाचा आहे, हे सद्गुरू आणि शिष्य यांचं नातं मात्र परस्परावलंबी आणि परस्परांना देत घेत असं नक्की असतं, त्याला रेसिप्रोकेशन असतं. पण ते अशा रीतीने कसं काम करतं हे एक गूढ कोडच आहे. आणि तुम्ही मला जरी स्वामी म्हणत असलात तरी देखील त्यांनी दिलेलं काम मी करतो आहे. मला असं वाटतं की हे सगळं स्वामीच करतात, म्हणून मी त्याला तसा मेसेज पाठवला की अरे मी तर काहीच केलं नाही, हे स्वामींनी परस्पर केलं असं मला वाटलं. त्याच्यावर त्याचा मेसेज आला की आता आम्हाला तुम्हीच एक स्वामी आहात. अशा प्रकारचा हा प्रेमाचा व्यवहार आहे. पण व्यक्ती म्हणून मला माझ्या मर्यादा जेव्हा माहीत आहेत तेव्हा हे मी केलं असं कसं म्हणणार? प्रत्येक संत आत्मज्ञानी असतातच. दुसरा प्रश्न बर का, तसे प्रत्येक आत्मज्ञानी माणूस संतच असतो का? प्रत्येक संत आत्मज्ञानीच आत्मज्ञानी असतातच, तसे प्रत्येक आत्मज्ञानी माणूस संतच असतो का? मग दुसरा कोण असणार? संत याचा अर्थ शाश्वताच्या बोधामध्ये असणारा, त्याला संत असं म्हणतात. संत या शब्दाचा शाश्वत असा अर्थ आहे बरं का. जो जाणेल भगवंत तया नाव बोलीजे संत, जो शाश्वत आणि अशाश्वत निवाडा करी असं समर्थ म्हणतात. शाश्वत आणि अशाश्वत याचा निवाडा करून जो शाश्वताच्या बोधामध्ये असतो त्याला संत असं म्हणतात. याचं वैशिष्ट्य असं की तो भगवंताला जाणतो. विश्व हे कोणे केले हे विश्व कसं झालं कोणी केलं याचा कर्ता कोण याचा कर्ता असणारी जी अव्यक्त सत्ता आहे ती सत्ता म्हणजे भगवंत. त्या भगवंताला तो जाणतो आणि त्या भगवत स्वरूपाशी तो एकरूपता साधून असतो एवढंच करू शकतो. वोहळे हेच करावे जे गंगेच्या अंगा ठाकावे मग जरी गंगा नोहे तरी तो काय करील. ओहळ जास्तीत जास्त गंगेपर्यंत जाऊन मिळणं एवढं त्या ओहळाने आपण गंगा व्हावी असं म्हणू नये. गंगेशी मिळून जावं तसं जीवानी परमात्म्याच्या बोधाशी मिळून जावं. आपण परमात्मा म्हणून सामर्थ्यवान व्हावं अशी कल्पना व्यक्तीच्या आत जर नांदायला लागली तर तो अहंकार झाला. म्हणून परमात्म्याशी एकरूपता साधल्यानंतर देखील त्यांनी नम्र असावं. व्यक्ती म्हणून स्वतःची मर्यादा असते देह मन बुद्धीची मर्यादा असते. व्यापकाशी तदाकारस्ता साधल्यामुळं विवेकाने तो आपली व्यापकता अनुभवतो. देह मर्यादित असतानाच या दोन्हीचा समन्वय जो उत्तम रीतीने घालू शकतो आपल्या स्वतःच्या आत असणाऱ्या शाश्वताच्या बोधामध्ये तो असतो. म्हणून तर तो आत्मज्ञानी देखील आणि संत देखील. म्हणून संत हा शब्द जो आपल्या वाङ्मयात वापरला जातो संस्कृत शब्द आणि भारतीय अध्यात्माच्या परिभाषेत वापरला जातो तो आत्मज्ञानी असलाच पाहिजे. बाकी ते पोप आहेत ते कोणाकोणाला सेंट म्हणून जी पदवी देतात त्याबद्दल विचारू नका. म्हणजे मरणोत्तर देखील 300-300 वर्षांनी देखील हा संत होता असे ते डिक्लेअर करतात. त्यांच्या कल्पनांप्रमाणे ते करतात. एकाचं दुसऱ्याच्या ठिकाणी लावून कधीही विचार करू नका. आपल्या इथं रूढ असणाऱ्या सगळ्या कल्पनांप्रमाणे संत आणि आत्मज्ञानी व्यक्ती हे परस्परांशी या कल्पना अगदी एकरूप आहेत. म्हणून संत आत्मज्ञानी असतात. आत्मज्ञानीच संत होतो. आत्मज्ञान होण्याखेरीज संत होण्याचा कोणताही मार्ग नाही अशी मजा आहे. अजूनही एक प्रश्न आहे खरा यांचा पण आपली वेळ संपत आली पुढच्या वेळेला घेऊ आपण. हरिओम तत्सत. एक मिनिटभर आपण शांत डोळे मिटून बसू. हरि 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 स्वामी जी नारायण राम राम राम। बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर संत।